पर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 9:33 झालेत. रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये काल आपण पाणी बचतीबद्दल जरा बोलत होतो जागतिक जल दिनानिमित्त. आणि ह्याच टॉपिकला छेडलेलं असताना एक फार सुंदर लिस्नर आहे माझा कैलास, त्याने फार छान गोष्ट शेअर केली. म्हणजे ज्या लोकांनी नाही ऐकली काल जरा कान देऊन ऐका. पाणी बचतीसाठी हा माणूस इतकं सगळं करतोय त्याच्या लेवलला, आपण काय काय करायला पाहिजे जरा ऐका परत एकदा. नाशिक.
गुड मॉर्निंग सर, मी कैलास पिंजारे बोलतोय.
कैलास पिंजारे जी, काय करता आपण आयुष्यात?
मी ड्रायव्हरचं काम करतो गाडीवर.
वा वा, बोला बोला, काय उत्तर द्याल आपल्या आजच्या प्रश्नाचं? काय कोण व्ह्यूज आहेत तुमचे पाणी बचती संदर्भात?
सर मी काय म्हणतो, मी स्पीकर लावायला गेलो होतो पाणी धुताना लोक त्याच्यावर, तिथे ना माझं म्हणणं आहे तिथे प्लास्टिकचे ग्लास आणि पाटल्यात पाणी भरून होता ना, ते नको आहे. प्लास्टिकचे ग्लास त्यांनी द्यायला पाहिजे लोकांना आणि त्याचे वेगळे पैसे घेतले तरी चालेल, पण ते लोक काय करतात ग्लास घेण्यासाठी एवढा पाणी सांडवतात.
अच्छा, हे स्टिकर लावायला म्हणजे नेमकं तुम्ही काय, कुठलं स्टिकर लावायला जातात?
हे आपलं पाणी वाचवा म्हणून.
अच्छा, आणि हे तुम्ही स्वयंप्रेरणेनी करता आहात?
हो.
बर, तुम्ही स्वतः जातात वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्टिकर लावतात पाणी बचतीसाठी? बर बर, वा वा, क्या बात. सलाम आदित तुम्हाला. आणि तुम्हाला असं का वाटलं की असं करावं आपण?
सर मी तिकडे मराठवाड्यात आहे. हा, आमचे इकडे नको यायला बाबा यांच्यावर.
हा 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 हा, बर बर बर.
आता एक म्हणून झालं की आपल्यावर जे आता गुजरचा प्रश्न ते इकडे दुसऱ्यावर नको व्हायला.
फार सुंदर विचार आहेत तुमचे. आणि हे तुम्ही कुठे कुठे जाऊन करतात?
पूर्ण हे आपल्या भाद्रकारीच्या प्रेमोती चौकात.
क्या बात, नाशिक येऊनो यांच्याशी बोलणं झाल्यानंतर थोड्या वेळासाठी खरंच मन सुन्न झालं. आपण काय करतो रे, मी इथे बसतो बोलतो तुम्हाला सगळ्या विषयांची माहिती मिळवून देतो, फक्त तुम्हाला इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या लेवलला थोडंफार काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण हा माणूस जो एक ड्रायव्हर आहे, खऱ्या अर्थानं स्वतःच्या रोजीरोटीची भ्रांत असणारी ही मंडळी, पण तरीसुद्धा स्वतःची रोजीरोटी कमवत असताना सामाजिक जबाबदारीची इतकी मोठी जाण आणि इतकं छान कार्य, वा 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 वा. कैलासजी असे एकटे नाही आहेत जे असं एक काम करताय. काल आणखीन एका अशाच दिग्गज माणसाशी माझं बोलणं झालं. दिग्गज म्हणजे खऱ्या अर्थानं विचारांनी दिग्गज माणूस. कोण आहे तो, नेमकं काय करतो तो पाणी बचतीसाठी, जरा तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवणार आहे. सध्या एक ट्रॅक प्ले करतोय, की अँड का, की एन का से हाय हिल्स पे नच्चे, की एन का से हाय हिल्स पे नच्चे असं बोलायचं होतं. बरं बोललो ना, ठीक आहे. तुमच्यातही जर असा एखादा हिडन सोशल वर्क करणारा सोशल वर्कर दडलेला असेल पाणी बचतीसाठी, तुम्ही जर काही छोट्यातलं छोटं का होईना कार्य करत असाल तर जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे माझा. सुपर हिट्स 93.5 वर रेड एफ एम बजाते राहो.